Aho mami, mami, aho mami.
आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे.
मामी, मामी.